मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपां तमहं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी हम बत्वाम अनुसंदथामि भगवत गीते भवद्वेषिणी नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्सांग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्नबिदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानंद सद्गुरुं पावनं परमं शांतं पावसेवासिनं भजे सोहं सिद्धि सुसंपन्नो नादसंधान संस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापणी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तूर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम् ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय। पैसा कामादि की तिघी सांडिला सुख पावोनी जगी संगुल आहे मोक्ष मार्गी सज्जनांचा। मग सत्संगे प्रबळे सत्शास्त्राचे निबळे जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे। ते वेळी आत्मानंदे आघवे जे सदा वसते बरवे ते तैसेची पाटण पावे गुरु कृपेचे। इथपर्यंत आपण आलेले होतो। आज नकळत स्वामीजींच्या या मूर्तीमुळे परत एकदा सगळ्या जुन्या स्मृती जाग्या झाल्या। स्वामीजींच्या आसनाच्या खाली टिपाळ होता एक, त्या टिपाळवर बसून आणि समोर एक ग्रंथ ठेवण्यासाठी म्हणून आसन ठेवून तेव्हा माया अपार्टमेंट मध्ये आम्ही दासबोधाची प्रवचन करत असू। आपली केंद्र देखील तशीच चालायची, टिपाळवर व्यक्ती बसायची, स्वामीजी मागे आसनावर बसलेले असायचे आणि जो कोणी कधी नेमकं बोलेल तेव्हा ह असं म्हणून ते एक प्रकारे शाबासकी देत असत। या ओव्यांच्या बाबत देखील मला मागच्या प्रवचनाच्या वेळेला स्वामीजींची अशीच आठवण झाली आणि मध्ये रविवारी आपला जयंती उत्सव देखील आपण मोठ्या दिमाखात साजरा केला। 16 अध्यायामध्ये दैवी आणि आसुरी संपत्तीचं वर्णन केल्यानंतर आसुरी संपत्तीमध्ये अडकण्याचं आणि त्यामुळे एकूण जीवनाचा नाश होण्याचं कारण काम क्रोध लोभ आहेत असं भगवंत म्हणाले। त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनहा कामहा क्रोधा तथा लोभा तस्मात एतत्रयम त्यजेत। आणि त्याच्या पुढचा हा श्लोक आहे, एतैर विमुक्त कौंतेय तमोद्वारैहि स्त्रीभिर्नरहा आचरती आत्मनाश्रेयहा ततो याती परांगतिम। कामादी म्हणजे काम क्रोध आणि लोभ हे नाहीसे झाले की चित्तातून मनातून नाहीसे झाले, नाहीसे झाले याचा अर्थ त्यांचं जे अतिरिक्त आक्रमण आहे ते आक्रमण संपलं। अशा वेळेला सुख प्राप्त होतं। सतत जो कामाच्या स्मरणात असतो तो असुखाचा व्यग्रतेचा अनुभव करत असतो, निष्कामतेची शांती त्याला प्राप्त होते। जो क्रोधी असतो तोही अस्वस्थतेची क्षुब्धतेची सतत प्राप्ती त्याला असते, आणि जो अक्रोधी असतो तो अक्रोधित्वाच्या शांतीला प्राप्त होतो, तसंच निर्लोभत्वाचीही शांती त्याला प्राप्त होते। एकूण काम क्रोध आणि लोभ यांचं अतिरिक्त प्रमाण घटल्याबरोबर त्याला एका सुखशांतीचा अनुभव आपल्या स्वतःच्या देहामध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये चित्तामध्ये यायला सुरुवात होते। आणि अशा वेळेला समाजातल्या मोक्षमार्गी सज्जनांची संगती त्याला हवीशी वाटायला लागते। आपल्या याच्यावरचं निरूपण झालेलं आहे, पण 15 दिवसाची गॅप पडल्यामुळं मी थोडंसं बोलतो आहे। हे जे सज्जन आहेत, हे सज्जन त्याला संतांकडे घेऊन जातात, या सज्जनांचा फार मोठा लाभ त्याला होतो। मला माझ्या एका मित्रांनी असं स्वामीजींकडे नेलं। तुमच्या बाबतही कदाचित असंच झालं असेल, कोणी ना कोणीतरी जेव्हा तुम्हाला अशी व्यक्ती भेटली आणि काम क्रोध आणि लोभ यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण बेतात असेल, तेव्हा जे सात्विक सुख निर्माण होतं त्या सात्विक सुखामध्ये अशा सज्जन व्यक्तीची संगती हवीशी वाटायला लागते, त्याच्यावर विश्वास बसतो, आणि तो जिथं आपल्याला घेऊन जाईल तिथं आपण जातो, सुखाने जातो। मग सत्संगे प्रबळे सत्शास्त्राचे निबळे, जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे, आणि मग प्रबळ सत्संग त्याला लाभतो, खरंच सद्गुरूंचा सहवास त्याला मिळायला सुरुवात होते। मागच्या वेळी मी म्हटलं की सद्गुरू म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ, आणि आत्मानुभव दुसऱ्याला करून देण्यासाठी उत्सुक कृपाळू ते सद्गुरू, ते शास्त्राभ्यास आणि स्वतःची अनुभूती या दोन्हीही संपन्न असतात, ब्रह्मबोधात निमग्न असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये कृतार्थता भरून राहिलेली असते। आणि बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे, अशा कळवळ्यांनी अनुभव संपन्न असे सद्गुरू शिष्याला प्रबोधन करत असतात, त्या ठिकाणी तो जातो, त्या ठिकाणी त्याला वारंवार जावं असं वाटतं, त्यांची संगती धराविषयी वाटते। समर्थ म्हणतात मना संघ हा सर्व संघास तोडी, संतांचा जो संघ आहे तो आपल्या देह मन बुद्धीच्या संघालाही तोडून टाकतो। मना संघ हा मोक्ष तत्काळ जोडी, यांची संगती मोक्षाकडे घेऊन जाणारी अशी राहते। सत्संगाच्या बरोबरच सत्शास्त्राच्या अभ्यासामध्येही तो डोकावायला सुरुवात करतो। सत्शास्त्र म्हणजे ही दुसरं तिसरं काही नसून आपल्या समोर जे चालते बोलते परब्रह्म सद्गुरू आहेत, तसेच पूर्वी होऊन गेलेले जे सद्गुरू संत आत्मानुभवी त्यांनी लिहून ठेवलेली वचन म्हणजे सत्शास्त्र, भगवद्गीता म्हणजे सत्शास्त्र, गाथा म्हणजे सत्शास्त्र, भागवत म्हणजे सत्शास्त्र, उपनिषद म्हणजे सत्शास्त्र, या सत्शास्त्रामध्ये तो अवगाहन करतो, त्याच्या ज्या शंका असतात त्या शंका निवारणाचं बळ सत्शास्त्रामध्ये असतं, सद्गुरु संगतीमध्ये असतं। आणि त्यामुळं काय होतं तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे रखरखीत वाळवंट जन्म आणि मृत्यूचं, म्हणजे जन्माला येणं आणि मृत्यूला प्राप्त होणं आणि मधलं सगळं जीवन हेच रखरखीत वाळवंट असतं। अतिविषय सेवन आपली कर्म आहेत ती फले फलाच्छेनी फळाच्या इच्छेनी करणं, अतिशय ममत्वानी वर्तन करणं आणि सर्वात शेवटी हे काहीही उपयोगाला येत नाही असं लक्षात येणं, हे रखरखीत वाळवंट आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। त्वत्प्रभु जीव प्रियमिच्छसी चेत नरहरी पूजाम करू सततम, प्रतिबिंबालंकृती धृती कुशलो बिंबालंकृती मातनुते, चेतो भृंग भ्रमसी वृता भवमरु भूमौ निरसायाम। आचार्य असं म्हणतात की हे मनोरूपी भ्रमरा, तू भवरूपी वाळवंटामध्ये कशाला रुंजी घालत फिरतो आहेस, विषयांच्या मागं कशाला फिरतो आहेस। भज भज लक्ष्मी नरसिंहा नघ पद सरसिज मकरंदम, तुला जर खरं सुख खरा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो भगवंताच्या पादपद्मी आहे। जन्म मृत्यूची निमाळे रखरखीत अशी जमीन सद्गुरूंच्या संगतीमुळं आणि सत्शास्त्र श्रवणामुळं अभ्यासामुळं ओलांडून जाण्याचा त्याचा निश्चय पक्का होतो। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते वेळी आत्मानंदे आघवे जे सदा वसते बरवे, ते तैसेची पाटण पावे गुरु कृपेचे। त्यावेळी जर काही होत असेल तर त्याला आत्मानंदानी फक्त जिथं आत्मानंद आहे असं, आत्मानंदे आघवे जे सदा वसते बरवे, जे नेहमी अतिशय सुंदर रीतीने वसलेलं आहे असं, तैसे चिते पाटण पावे गुरु कृपेचे, तसं सद्गुरु कृपेचं पट्टण म्हणजे नगर त्याला प्राप्त होतं। गुरु कृपा त्याच्या जीवनामध्ये अवतरते। सद्गुरु कोण फोडवणी शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार, तत् त्वम असी, हा तत् म्हणजे तो अविकारी अविनाशी अव्यय अक्षर चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप परमात्मा, जो जन्म मरण रहित आहे, अनादि आहे, अनंत आहे, जो अनुत्पन्न आहे, नेहमीच होता असा आहे, असा जो आनंद स्वरूप शांत स्वरूप प्रेम स्वरूप असा परमात्मा आणि तू एक आहात असं जे सद्गुरूंचं वचन सद्गुरु उपदेश करतात, सद्गुरु ते परमात्म तत्वच तू आहेस असं सांगतात। ते सांगतात तू देह मन बुद्धी नाहीस, देह मन बुद्धीच्या अतीत असं त्याचं तुझं स्वरूप आहे। देह मन बुद्धीच्या बुडाशी असणारं चैतन्य हे तुझं खरं स्वरूप आहे, त्याला जीव चैतन्य असं म्हणतात। पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम असं करणारा हा जीव तो मुळातच परमात्मा आहे असा उपदेश सद्गुरु शिष्याला करतात। जो जनामध्ये वागे तरी जना वेगळी गोष्टी सांगे तो सर्वसाधारणपणाने सर्वांसारखा लोकांसारखाच असतो, पण त्याच्या ठिकाणी फक्त संसाराच्या गोष्टी नसतात, उद्योग व्यवसायाच्या धंद्याच्या गोष्टी नसतात, त्याच्या ठिकाणी लौकिकाच्या गोष्टी नसतात, त्याच्या ठिकाणी आत्मनात्मविवेकाची चर्चा चालू राहते। त्यांच्याकडे शांतीचा प्रत्यय येतो, सुखाचा प्रत्यय येतो, त्यांच्याकडे प्रेम मिळतं। संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही, तळमळ दुःख लेश। त्यांच्याकडे गेल्यानंतर संसार दुःखाचा विसर पडतो। असे जे सद्गुरू, ते सद्गुरू खरं म्हणजे शिष्याच्या ठिकाणी जो भेद असतो त्याच्या अंतःकरणात असतो, त्या भेदाचं निवारण करतात। सर्वसाधारणपणाने आपल्या ठिकाणी जो भेद असतो त्याचं शास्त्र वर्णन करतं की आपण जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद करतो। मी जीव आहे आणि तो ईश्वर आहे, तो माझ्यावर कृपा करणारा आहे, तो कुठेतरी दूर बसून माझी सगळी कर्म पाहतो आहे। सद्गुरू त्याला असं सांगतात की तूच ईश्वर स्वरूप आहेस। ईश्वर आणि तू यांच्यामध्ये भेद नाही। आपल्या ठिकाणी जीवाजीवांचाही भेद असतो, आपले आणि परावे असा भेद असतो। आपण आपल्या स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजतो, खरं म्हणजे आपल्या आत जे जीव चैतन्य आहे तेच सर्वांच्या आत जीव चैतन्य आहे, तो मुळातच परमात्मा आहे आणि आपण सर्व एका परमात्म्यापासून आलेले आहोत। जसा एखादा विशाल वृक्ष असावा, त्या वृक्षाच्या फांद्या सर्वदूर पसरलेल्या असाव्यात, त्या फांद्यांना असंख्य पानं असावीत, त्या प्रत्येक पानाला दुसऱ्या पानाकडे पाहून आपण वेगळे आणि हे पान वेगळं असा भाव असावा। पण प्रत्येक पान एका वृक्षाशी संबंधित आहे, ते जरी एकमेकांना समजा वेगळं समजलं तरी देखील ते वेगळे मुळीच नाहीत। तशाच न्यायाने सर्व जीव एकमेकाशी संबंधित आणि परमात्मा स्वरूप आहेत असा सद्गुरू उपदेश करतात। 15व्या अध्यायामध्ये जो पुरुषोत्तम योग सांगितला तर तो पुरुषोत्तम योग हाच आहे। अशा प्रकारे भेदाचं निवारण करणारे जीव आणि जड याच्यामध्ये जो भेद आहे त्या भेदामुळे आपण दार लाथ मारून कोणी कोणी उघडतात, लाथ मारून। एक स्वामीजींकडे येणारे गृहस्थ नवरा बायको, आता ते कदाचित नसतील, तेव्हाच वयस्कर होते, ते एकदा असं म्हणाले की स्वामीजींकडे येऊन आम्ही शिकलो। मी म्हणाले की आमच्या बंगल्याचं दार स्कूटर तिरकी करायचो, कडी काढायचो आणि एक लाथ मारायचो, त्यामुळे ते फाटक उघडायचं, स्कूटर थोडी मागं घेऊन आत लावायची, फाटक धाडदिशी लावून घ्यायचं आणि व्हरांड्यात गेल्यावर पायातून चपला सोडायचा तर भिंतीवर जाऊन धडकायचा, दार धाडदिशी उघडून आत जायचो। स्वामीजींच्या प्रवचनाला आल्यानंतर मला असं समजलं की आपण किती उद्दामपणाने वागतो। मी प्रेमाने हात फिरून पाहिला त्या फाटकावर, आतापर्यंत तुला लाथ मारली आणि मलाच बरं वाटलं असं ते म्हणाले। आता मी चपला सरळ नीट काढून ठेवतो, कोणी कोणी चपला स्टँडमधून घेतात आणि धारदिशी खाली टाकतात, त्याचा धपक्कन आवाज होतो। आता तसं होत नाही असं म्हणाले। याचं कारण सगळं जग आपल्या उपयोगासाठी तर आहे, सगळं पाश्चात्य तत्वज्ञान तर यूज अँड थ्रो, वापरा आणि फेकून द्या याच्यावरच अवलंबून आहे। हे आपल्याला सहाय्यभूत होणारे आपल्याकरता जणू दैवस्वरूप आहेत असा भावच नसतो। सद्गुरू जीव आणि जड यांच्यातही भेद घालवण्याचा प्रयत्न करतात। सद्गुरूंच्या ठिकाणी ही गोष्ट सहज होते, त्यांच्या सहज चालण्या बोलण्यातून शिष्याला अशा प्रकारचा भाव लक्षात यायला सुरुवात होते। देहाच्या अहंतेचं जे सगळं मूळ आहे ते जीवभावामध्ये आहे। सद्गुरू जीवदशेचा लोप घडवतात, त्यांच्याकडे आल्यावर खात्री वाटायला लागते की जीव ब्रह्मैव नापरः, जीव हा मुळातच परमात्मा स्वरूप आहे। असं ऐकून ऐकून त्यांच्या उपदेशांनी संत वचनांनी हळूहळू त्याच्या मनामध्ये असा पक्का भाव निर्माण होतो की आपण हे मुळातच परमात्मा स्वरूप आहोत, आपलं स्वरूप चेतन स्वरूप आहे, आपली जी देहाहंता आहे ती म्हणजे आपण साधनेवर अहंता, आपली जी साधन आहेत त्याच्यावर अहंता ठेवतो आहोत। देह हे आपलं साधन आहे, मन हे आपलं साधन आहे, बुद्धी हे आपलं साधन आहे, त्या साधनालाच मी असं म्हणतो। म्हणून रामकृष्णांच्या भाषेमध्ये बाहेरचा मी आणि आतला मी, बाहेरचा मी गळून पडायला सुरुवात होते। अद्वितीय ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान सद्गुरू करून देतात साधनेच्या योगाने, उपदेशाच्या योगाने। संसार मिथ्या असा निश्चय करून देतात। हा निश्चय हळूहळू घडेल, तरी देखील तसा निश्चय घडायला सुरुवात होते। हे जे गुरुकृपेचं पाटण किंवा पट्टण आहे, त्या पट्टणामध्ये मोठी मौज असते। हळूहळू तो गुरुकृपेचा अधिकारी व्हायला सुरुवात होते। आपण एक 2-5 मिनिटं शांत बसू। या गुरुकृपेच्या नगरामध्ये तो प्रवेश करतो। ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द मोठे गमतीशीर आहेत, त्यामुळे गुरुकृपेचं नगर म्हणजे सद्गुरु कृपांकित साधक समुदाय किंवा साधक विश्व असाच अर्थ आपल्याला प्रतीत होतो। पण त्याचा मुख्य अर्थ आहे की स्वतःचा देह, आपला देह हे गुरुकृपेचं नगर आहे, जे आधी विषयांचं नगर होतं। आपण जर सद्गुरूंकडे येणारा शिष्य समुदाय असा अर्थ घेतला आणि आपल्याला त्या शिष्य समुदायामध्ये थोडे उलटे सुलटे अनुभव आले, तर या गुरुकृपेच्या नगरावर आपला कदापि विश्वास बसणार नाही, बसलेला विश्वास उडतो। आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जसे पूर्ण नाही, आपल्याला सद्गुरु जे सांगतात ते अवगत व्हायचं आहे, तसेच प्रयत्न करणारे बिचारे इथे येणारे सगळे आहेत हे आपल्याला पहिलं कळलं पाहिजे. आणि गुरुकृपेचं नगर म्हणजे समुदाय मुळीच नाही. जे नगर विषयाचा समुदाय होता तर तेच नगर आता गुरुकृपेचं होऊन जातं. सज्जनांच्या मोक्षमार्गी, सज्जनांच्या योगानी, सद्गुरूंच्या संगतीनी, सत्शास्त्राच्या श्रवणानी आणि अभ्यासानी आणि चिंतनानी आणि सद्गुरूंच्या योगानी शिष्याच्या अंतःकरणात असणारा भेद जसा जसा दूर होईल, त्याची देहाहंता जशी जशी जाईल, त्याचं अज्ञान जसं जसं नाहीसं होईल, संसार मिथ्या हा निश्चय त्याचा ज्या प्रमाणात पक्का होऊन जाईल, त्या प्रमाणात त्याच्याच ठिकाणी वसत असलेल्या गुरुकृपेच्या नगरामध्ये त्याचा प्रवेश होतो. या गुरुकृपेच्या नगरामध्ये त्याला परमार्थाला अनुकूल अशा कितीतरी गोष्टी उपलब्ध असतात. त्याच्या ठिकाणी विवेक उपलब्ध होतो. आत्मानात्म विवेक आणि सारासार विचार, आत्मा काय आणि अनात्मा काय, आणि अनात्म वर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर चरताती ते सविचार राजहंस, आत्मानात्म विवेक त्याचा पक्का व्हायला सुरुवात होते. कोणत्याही गोष्टीचा तो त्या तऱ्हेनेच विचार करतो, याच्यात शाश्वत काय आणि अशाश्वत काय. सद्गुरू शिष्याकरता भले मेहनत घेतील, पण सद्गुरू शिष्याकरता जी मेहनत घेतात त्याच मनस्थितीच्या पातळीवर जेव्हा तो येतो तेव्हा तो गुरुकृपेच्या नगरामध्ये प्रवेश करतो. त्याच्या ठिकाणी विवेक जागृत होतो आणि आत्मा हा अविनाशी आहे, अव्ययी आहे, अविकारी आहे, क्रियारहित आहे, आणि देह हा विनाशी आहे, जन्म मरणाला बांधलेला आहे, अशा प्रकारचा निश्चय त्याचा पक्का होतो. आणि जसा देह हा जन्म मरणाला बांधलेला आहे आणि विनाशी आहे, तसं देहानी केलेली जी कर्म आहेत ती कर्म देखील मोघाशा मोघ कर्माणी मोघज्ञाना विचेतसा, त्या देहाच्या सगळ्या आशा विकाराच्या संदर्भात विषयाच्या संदर्भात असणाऱ्या व्यर्थ आहेत असा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. आणि त्याच्याबरोबरच आपण असा अक्रिय अविक्रिय अविनाशी शांत स्वरूप आत्मा आहोत असा निश्चय बळावायला सुरुवात होते. या निश्चयाच्या सरशी आपण जर आत्मरूप असू आणि आपण देह मन बुद्धी नसू, तर देह मन बुद्धीच्या विषयांमुळे आपला जो सतत आत्मानंद नाहीसा होतो किंवा आत्मविचार नाहीसा होतो, ते विषय जरा बेतानी आपल्या ठिकाणी असावेत. ते विषय आपल्याला आपल्या आत्मसुखापासून वंचित करतात असा विचार दृढ होऊन त्याच्या ठिकाणी काही एक विषय वितृष्णा निर्माण होते, विषय नकोत असा भाव निर्माण होतो विवेकामुळे. विवेक ही प्रबळ साधना त्याच्या ठिकाणी होते आणि त्या विवेकामुळे विषय आपल्या जीवनात जी उलथापालथ करतात, पारमार्थिक जीवन जगू देत नाहीत, ते त्याच्या लक्षात यायला सुरुवात होतं. आणि ते जसं त्याच्या लक्षात यायला लागतं तसं तसं त्याला ऐहिक विषय जे आहेत त्या ऐहिक विषयांकडं तो थोडा कानाडोळा करायला सुरुवात करतो, त्याचा संपूर्ण त्याग करतो असं नाही, पण त्याचं आक्रमण त्याच्या आत्मानात्म विवेकावर होणार नाही इतपतच त्याच्या जीवनात विषय असावेत. समर्थ म्हणतात की संसारिक हाती जेवती आणि परमार्थी काय उपवास करीती. विषय त्यागाची अशी लक्षणं नाहीयेत, पण जेवणाची आठवण किती, पाहण्याची आठवण किती, सगळ्या विषयांची आठवण किती, ती जर स्वास्थ्य बिघडवत असेल आणि शांती त्यामुळे जर ढळत असेल तर तसं होऊ नये एवढं त्याच्या लक्षात यायला लागतं. शास्त्रामध्ये इहलोकीचे आणि परलोकीचे, इह अमूत्र फल भोग विराग असं अशा शब्दामध्ये वैराग्याचं वर्णन केलेलं आहे. इहलोकीचे जे भोग आहेत, इहलोकीचे म्हणजे सांप्रत आपण जिथे राहतो तिथले भोग, आणि परलोकाच्या भोगाचं कोणी ना कोणीतरी केलेलं वर्णन पुराणांमध्ये ऐकलेलं आणि कुठेतरी ऐकलेलं. माझ्या दृष्टीने परलोक म्हणजे परदेश देखील असू शकेल, प्रबळ इच्छा निर्माण होणं तिथं कसं असेल, काय असेल, किती छान. स्वामीजी विचारायचे की तू इंग्लंडला गेलातास, तिथं सगळं चांगलं आहे म्हणजे लोकांना स्वार्थ नाहीये का, तिथं हेवे दावे नाहीयेत का, तिथं लोभ नाहीये का. तो म्हणायचा की नाही आहे ते सगळं आहे, म्हणजे इथं आहे तेच तिथं आहे. आपलं जे जीवन आहे ते विवेकामुळे ज्यांनी ठरवलेलं आहे तो आकर्षित होणं बंद होतं, इह भोगामध्ये देखील आणि परलोकीच्या भोगामध्ये देखील. गेल्यावर कळतच की विशेष काही नाहीये, पण जायच्या आधीच जर कळलं तसं विवेक आणि वैराग्यामुळे मग त्याचं मन सहजच शांत राहतं, इंद्रिय देखील मर्यादेमध्ये राहतात, त्याला समाधान सोडून जात नाही, कठीण प्रसंग आला तर तो सहन करतो, त्याच्या ठिकाणी श्रद्धा असते, असेही गुण त्याच्या ठिकाणी प्रवेशतात. हे गुरुकृपा पाटण आहे आणि त्याच्याबरोबरच आत्मज्ञानाची जबरदस्त मुमुक्षा, हेची एक आथीयेर आघळ्याची भ्रांती आणि ते मला मिळालं पाहिजे अशी अति उत्कट इच्छा त्याच्या ठिकाणी निर्माण होते. आत्मानंद आघवे जे सदा वसते बरवे, असं सुंदर वसलेलं नगर म्हणजे तुमचा देह आहे, बाहेर नाहीये. या साधक विश्वाकडे पाहू नका आणि कुठल्याच साधक विश्वाकडे पाहू नका. तुम्हाला तुमचं जग स्वतःला निर्माण करायचंय आणि त्या जगात तुम्हाला राहायचंय. ते जग तुमच्या मनातलं असेल, मनाचं असेल, विनोबांना एकदा कोणी विचारलं की माझ्या जागी जर तुम्ही असतात तर तुम्ही काय केलं असतं, विनोब म्हणाले तू केलंस तेच मी केलं असतं, तुझ्या जागी जर मी असतो तर मी वेगळा कसा करेन, पण माझ्या जागी मी असताना हे नक्की करणार नाही. माझं भावविश्व वेगळं, तुझं भावविश्व वेगळं आणि कोणाचं भावविश्व वेगळं, जर तुझ्या जागी मी असतो तर तुझं भावविश्व तेच माझं होईल. म्हणून हे नगर देखील स्वतःचंच आहे, स्वतःच्याच आत आहे, बाहेर कुठे नाहीये. म्हणजे मग हे साधक विश्व काहीच नाहीये का? आहे, तेही आहे, पण त्याच्याकडे थोडं करुणेनी बघा, त्याच्याकडे दोषदृष्टीने बघू नका, त्याच्याकडे थोडं असं आणि थोडं तसं तुम्हाला आढळेल, काही गुण आढळतील, काही दोष आढळतील, तर तुमच्यातही गुणदोष आहेत, त्या गुणदोषांना तुम्ही समजून देखील सांभाळून घेता, तसंच घ्या, त्या साधक विश्वाला जास्त महत्व देऊ नका, त्याच्यावर तुमचं काही अवलंबून ठेवू नका, तुम्हाला तुमचं पाटण बनवायचं आहे. अशा अधिकारी शिष्यांनी जो गुरुकृपा रूपी नगरामध्ये जाऊन राहतो आहे आणि आत्मानंद तिथं पसरलेला आहे त्यांनीच केलेल्या विवेकामुळं, त्याच्याच ठिकाणी असलेल्या वैराग्य भावामुळं, त्याचंच मन सहज शांत झालेलं असल्यामुळं, त्याचीच इंद्रिय त्याच्या ताब्यात आल्यामुळं, ते श्रद्धेने चालत असल्यामुळं, जरा सहन करण्याची कला त्यांनी वाढवल्यामुळं, गुरुकृपा खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करायला सुरुवात करते. उपनिषद असं म्हणतात की सगुरुमेवाभिगच्छेत समीप पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूंकडं हातात समिधा घेऊन जावं नम्रतेने आणि त्यांना विचारावं, आधीही भगवन ब्रह्मेती, भगवंतांनी मला ब्रह्माबद्दल उपदेश करावा. आणि मग विचारल्यानंतर सद्गुरू सांगतील. भगवंतांचे शब्द आहेत की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, त्यांना दंडवत घालावा. दंडवत घालावा म्हणजे मनानी शरण जावं, बुद्धीनी शरण जावं, अंतःकरणपूर्वक शरण जावं. बाहेरचा जो नमस्कार आहे तो प्रतीकात्मक आहे, तोही करावा. नमस्कारांनी तुम्ही उत्सुक आहात असं सद्गुरूंना कळतं. नमस्काराखेरीज तुम्ही केवळ इथं काय सांगितलं जाते ते ऐकायला आलायत असं सद्गुरूंना वाटतं, कारण तुमची नम्रता बरंच काहीतरी सांगत असते. बुद्धांकडे एकदा एक व्यक्ती गेली आणि प्रश्न विचारायला लागली तर बुद्ध म्हणाले की मलाच प्रथम विचारतोयस का आणि कोणाला विचारून आलायस? तो म्हणाला की आणि काही सत्पुरुषांना विचारून आलोय. मग त्यांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल तू काय केलंस? त्यांनी तुला काहीतरी सांगितलंच असेल. नाही, त्यांनी ते सांगितलं, तुम्ही काय सांगताय ते ऐकायला आलंय. म्हणून सद्गुरूंना शरण जावं. तया अहम वाचा चित्त आंग देवोनिया शरण रिघ महोदधिका गांग रिघाले जैसे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वाचा चित्त अंग हे उपलक्षण आहे, अहंता समर्पित करणं हे मुख्य लक्षण आहे, तेच सुरुवातीला ज्ञानोबा सांगतात. वाचा चित्त अंग भले समर्पित करतो पण अहंकार कधी कधी सोडत नाही, तसं न करावं. सद्गुरूंची सेवा करावी, दंडवत घालून, आणि मग सद्गुरूंनी तू कशा करता आलायस, तुला काय हवंय असं विचारावं, किंवा त्यांनी सद्गुरूंकडे इच्छा प्रदर्शित करावी। सेवा करता करता सद्गुरूंना प्रश्न विचारावेत। तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। कधी कधी मी सत्संगामध्ये सांगतो की नुसतं प्रश्न तुम्ही विचारायचा आणि मी उत्तर द्यायचं हा काही खेळ चाललेला नाहीये। इथं तुम्ही ऐकण्याकरता आलाय असं गृहित आहे। सेवा म्हणजे स्वामींची या मनोभावा न चुकीचे ह्याची परमसेवा। आणि तुम्ही ऐकलं नाही तर तुमचं जीवन तुम्ही घडवताय। स्वामींचा मनोभाव आणि तुमचं वर्तन याच्यात फरक आहे। याचा अर्थ तुम्ही तुमचं जीवन घडवताय वेगळं, त्यांना सांगाय त्यांच्या रेषेवरून तुम्ही जात नाहीये असा त्याचा अर्थ आहे। अशा प्रकारे आणि मग त्यांच्याकडून अनुग्रह घ्यावा। सद्गुरूंचा अनुग्रह हा सुरुवातीला जसा होतो तसा अनुग्रह हा सततच चाललेला असतो। माझी अशी भावना आहे। हे तर बरोबर आहे की 2 मे 1977 रोजी स्वामीजींकडून मला अनुग्रह मिळाला असं मी सांगतो, पण त्यांनी अंगीकार करणं आणि मी त्यांना समर्पण होणं ही रोज घडणारी घटना असली पाहिजे। त्या अनुग्रहानी कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापोनी घेतले असं ज्ञानेश्वर महाराज। इथपर्यंत पुढे जाऊन अनुग्रहच असतो, एकदाच होत नाही, तो सतत होतो। आणि तसा अनुग्रह संपादन करत आपलं जीवन त्याचं उन्नयन करत करत तो अस्ति भाती प्रिय स्वरूप अशा आत्म्याला प्राप्त होतो। त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा। परत घड्याचाच प्रॉब्लेम आहे। तये खेवी आटे डिंडिमा सांसारिक हे पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांतिः शांतिः शांतिः। हरी 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 हरी। ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।